कोण एक साधारण मुलगा होता जो एका मिडल क्लास फॅमिलीमध्ये मोठा झाला. मिडल क्लास फॅमिलीमध्ये मोठा झाल्यामुळे त्याला फोर्स केला जायचा अभ्यास करण्यासाठी, आणि त्यामुळे तो अभ्यास करायचा आहे आणि चांगले मार्क्सही मिळवायचा. असंच करत करत तो आपली डिग्री कम्प्लीट करतो प्रोग्रॅमिंग व कम्प्युटर्समध्ये, व त्याला चांगली जॉबही लागते. रोहनला असं वाटतं की आता सर्व काही ठीक होणार आहे, कारण की त्याला जॉब मिळाला होता. पण होतं त्याचं बिलकुल उलट. त्याचा बॉस त्याला खूप ओरडतो आणि त्याला जे काम दिलं जातं ते त्याला बिलकुल आवडत नाही, आणि तो आपल्या लाईफशी खूप फ्रस्ट्रेट होतो आणि कंटाळतो. काही दिवस काम केल्यानंतर एक दिवस रोहन म्हणतो, जे काम माझा बॉस करतो आहे ते तर मीही करू शकतो, मग मी माझा स्वतःचा बिझनेस का नाही करत. आणि असे म्हणून तो आपली जॉब सोडून देतो आणि एक बिझनेस सुरू करतो. रोहनचा बिझनेस नवीन स्टार्टअप्सला व कस्टमर्सला ॲप बनवून देण्याचा होता. सुरुवातीला तर त्याच्याकडे काही कस्टमर्स येत नव्हते, पण नंतर रोहन डिजिटल मार्केटिंग करून चांगली ब्रँडिंग करून आपला बिझनेस चांगला करतो आणि त्याची स्किल्सही अपडेट करतो. आणि असं करत करत त्याच्याकडे काही कस्टमर्स येऊ लागतात, बरंच काम येऊ लागतं आणि तो रोज 7 ते 8 घंटे काम करू लागतो. काही दिवस होता आणि रोहनचा बिझनेस असं स्टेजवर येतो जेव्हा तो सगळं काम एकटा करू नव्हता शकत आणि त्याला एम्प्लॉईची गरज पडते. म्हणून तो सर्व काही खर्चापाणी बघून एक एम्प्लॉईला हायर करतो. रोहनला असं वाटतं की आता सर्व काही ठीक होणार आहे आणि एम्प्लॉई त्याला खूप मदत करेल कामामध्ये, पण तसं मात्र काही होत नाही. रोहनचा एम्प्लॉई खूप आळशी असतो आणि त्यामुळे कस्टमर्सच्याही खूप कंप्लेंट्स वाढतात आणि बिझनेसही नीट चालत नाही. आणि म्हणून रोहन त्या एम्प्लॉईला काढून टाकतो आणि सगळं काम स्वतःच करायला लागतो पुन्हा. यामुळे तो रोज 16 ते 18 घंटे काम करतो. यामुळे त्याची लाईफ खूप कंटाळवाणी होते आणि त्याला असं वाटतं की पहिल्याचा जॉबच चांगला होता, म्हणून तो वापस एक एम्प्लॉईला हायर करतो. यावेळेस एम्प्लॉई चांगला असतो आणि सर्व काही ठीकठाक होतं. रोहनचा बिझनेस चालू लागतो. रोहन आणि एम्प्लॉई सर्व कस्टमर्सचे डिमांड सांभाळून घेतात आणि सर्व कंप्लेंट्सही कमी होतात. काही दिवस पलटतात आणि रोहन आणि एम्प्लॉईला सर्व काम करणे अशक्य होते, म्हणून रोहन आणखीन एम्प्लॉईज हायर करतो. आणखीन एम्प्लॉईज हायर केल्यावर रोहनला वाटतं की सर्व काही ठीक होणार आहे. आणखीन एम्प्लॉईज हायर केल्यावर सर्वच नीट काम करायचे असं नव्हतं. काही एम्प्लॉईज खूप आळशी होते, तर काहींना काय काम करायचं असं सांगितलंही गेलं नव्हतं. रोहनवर कर्जही खूप जास्त झाला होता आणि एम्प्लॉईजला सॅलरी देणे त्याच्याकडून शक्य झाले नाही, म्हणून रोहनला बिझनेस बंद करावा लागला, कारण की त्याचे प्रॉफिट खूप कमी येत होतं आणि लॉसच जास्त होत होता. म्हणून रोहनला ते परवडत नाही आणि रोहन बिझनेस बंद करून टाकतो. आणि असेच फेल होतात बहुतांश बिझनेसेस. इनफॅक्ट 10 मधून 9 बिझनेसेस फेल होतात विविध कारणांमुळे. तुम्हाला काय वाटतं हे कारणे काय असेल? याच प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी मायकल गर्बर, ज्यांनी 1000 बिझनेसेससोबत काम केलं आहे आणि त्यांना सक्सेसफुल केलं आहे, त्यांनी एक बुक लिहिली आहे द ई मिथ रिव्हिजिटेड. आणि त्या बुकमध्ये त्यांनी रिझन सांगितले की का बिझनेसेस फेल होतात आणि आपण त्या रिझन्समुळे शिकू शकतो की आपण कसला बिझनेस चांगला करायचा. आणि त्यांनी काही टिप्सही दिल्या आहेत की आपण आपला बिझनेस चांगला व सक्सेसफुल कसा करू शकतो. आणि आज मी त्याच बुकची समरी तुम्हाला देणार आहे. तर पहिलं रिझन का बिझनेसेस फेल होतात ॲज पर द ऑथर आहे की अ बिझनेस स्टार्ट विथ अन एन्ट्रोपिनोरियल सीझन. तर एन्ट्रोपिनोरियल सीझन म्हणजे काय? एन्ट्रोपिनोरियल सीझन म्हणजे तसं आपल्या रोहनच्या केसमध्ये रोहन बिझनेस सुरू करतो कारण की त्याला जॉबपासून फ्रस्ट्रेशन होतं, त्याचा बॉस त्याला खूप ओरडतो आणि स्वतःचा बॉस त्याला स्वतःच बनायचं असतं आणि विविध असेच कारणं. ऑथर म्हणतात की जर एखादा बिझनेस असा सुरू झाला असेल तर त्या एंटरप्रिनरच्या मनामध्ये एक फेक इमेज बनलेली असते एका बिझनेस बाबतीत आणि त्याला असं वाटतं की बिझनेस करणे खूप सोपे आहे, जास्त काम करावं नाही लागत आणि असेच विविध काही गोष्टी त्याच्या मनामध्ये असतात आणि तो बिझनेस सुरू करतो. पण नंतर त्याला कळतं की बिझनेस करणं खूप अवघड असतं आणि यामुळे तो बिझनेस फेल होतो. दुसरं रिझन ॲज पर मायकल गर्बर की का बिझनेसेस फेल होतात ते आहे की एंटरप्रिनरच्या मनामध्ये एक फेटल अझम्पशन असतं. ते फेटल अझम्पशन म्हणजे की जर मला बिझनेसमधलं टेक्निकल वर्क येत असेल तर मला तो बिझनेस करता येईल. फॉर एक्झाम्पल रोहनच्या केसमध्ये त्याला ॲप डेव्हलप करता येत होतं, म्हणून रोहनला असं वाटत होतं की तो त्याचा बिझनेस करू शकतो, पण तसं नसतं. ऑथर म्हणतात की एका बिझनेसमध्ये फक्त टेक्निकल वर्क नसतं तर बाकीचे विविध गोष्टी असतात जे करावं लागतात. ऑथर म्हणतात की कोणत्याही बिझनेसच्या फेल्युअरच्या मागे फेटल अझम्पशनच नाही आहे, दुसरे काही कारण आहे. ते म्हणतात की कोणत्याही बिझनेसमध्ये 3 लोक काम करतात, एक एंटरप्रिनर, दुसरा मॅनेजर, तिसरा टेक्निशियन. पण स्मॉल बिझनेसेसचा प्रॉब्लेम हा असतो की हे सर्व माणसं एकाच माणसामध्ये असतात, म्हणजे एकच माणूस ह्या सर्वांचं काम करतो, त्यामुळे या सर्वांच पर्सनॅलिटीजचा बॅलन्स होत नाही. आणि युजली स्मॉल बिझनेसमध्ये हे बॅलन्स असं असतं, 70% टेक्निशियन, 10% मॅनेजर आणि 20% एंटरप्रिनर, जे की ऑथर म्हणतात की सर्वांसाठी 33.33% असलं पाहिजे. या सर्व पर्सनॅलिटीजचे काही रोल्स आणि ड्युटीज असतात बिझनेसच्या प्रती, जे की मी तुम्हाला सांगतो. द एंटरप्रिनर, याला ऑथरने स्वप्नाळू असे म्हणले आहे. एंटरप्रिनर युजली बिझनेसचे गोल्स डिसाईड करणं, बिझनेसला विजन देणं, बिझनेसचा प्लॅन बनवणं आणि असे काम करतो. हा प्रेझेंट किंवा पास्टमध्ये जगत नाही तर फ्युचरमध्ये जगतो, आणि फ्युचरमध्ये आपला बिझनेस कसा दिसेल, कसा असेल, हे तो विचार करतो. दुसरं म्हणजे द मॅनेजर. एक मॅनेजर मेनली सर्व काम एक प्रॉपर वेमध्ये करते की नाही हे बघतो, सर्व गोष्टींना तो प्रॉपर ऑर्डर व टाईममध्ये आणतो. मॅनेजर मेनली पास्टला संबोधून काम करतो. आणि तिसरं म्हणजे द टेक्निशियन. टेक्निशियनला ऑथर म्हणतात द डूअर ऑफ द थिंग्स. फॉर एक्झाम्पल, रोहनच्या केसमध्ये ॲप डेव्हलप करणं हे टेक्निशियनचं काम होतं. जर तुमचा एखादा कॅफे असेल तर कॉफी बनवणं हे टेक्निशियनचं काम असेल. आणि सर्व गोष्टींना बॅलन्स करणं, म्हणजे सर्व पर्सनॅलिटीजला बॅलन्स करणं, यालाच बिझनेस करणं म्हणतात. ऑथर सांगतात की कोणत्याही बिझनेसचे 3 स्टेजेस असतात. पहिलं स्टेज म्हणजे द इन्फन्सी स्टेज. इन्फन्सी स्टेजमध्ये जो माणूस बिझनेस सुरू करतोच तोच सर्व काही काम करतो. जसं रोहन पहिले सर्व काम करत होता आणि मग नंतर त्यांनी मदत घेतली. इन्फन्सी स्टेजमध्ये सर्व काही नीट होतं आणि बिझनेस हळूहळू ग्रो करतो, सर्व काही ठीक असतं. मग इन्फन्सी स्टेजवरून बिझनेस जातो अडोलसन्स स्टेजमध्ये. अडोलसन्स स्टेज म्हणजे गेटिंग सम हेल्प फ्रॉम समवन. म्हणजेच जसं रोहनने एक एम्प्लॉय हायर केला होता, तसंच कोणत्याही बिझनेसमध्ये एम्प्लॉयला हायर करणे म्हणजेच अडोलसन्स स्टेज. अडोलसन्स स्टेजमध्ये युजली टेक्निशियन असतो, म्हणजे जो ओनर असतो, त्याला इतकं काम करावं लागतं जे की त्याच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर असतं, म्हणजे त्याच्या ॲबिलिटीच्या बाहेर असतं. अडोलसन्स स्टेजमध्ये ऑथर सांगतात की 3 गोष्टी होऊ शकतात. पहिलं म्हणजे की बिझनेस बंद पडून जातो, कारण की खूप काम असतं आणि टेक्निशियनला, जो की ओनरच आहे, त्याला एवढं काम जमत नाही. दुसरं म्हणजे कसं तरी सर्व्हाइव्ह करणं, जे की सर्वात ट्रॅजिक गोष्ट आहे ऑथरच्या अकॉर्डिंग. सर्व्हाइव्ह करणं म्हणजे रोज 18, 19, 20 असे घंटे काम करणं, जे की जॉबहून खूप जास्त खराब आहे. आणि तिसरं म्हणजे गेटिंग स्मॉल अगेन, म्हणजे बिझनेसला पुन्हा इन्फन्सी स्टेजमध्ये आणायचं, म्हणजेच एम्प्लॉयला काढून टाकायचं आणि पुन्हा स्वतः सर्व काम करायचं. तिसरं स्टेज जे ऑथर सांगतात ती आहे द मॅच्युरिटी स्टेज. या स्टेजमध्ये सर्व बिग कंपनीज येतात, जसं की ॲमेझॉन, ॲपल, गुगल, एक्सेट्रा एक्सेट्रा. मॅच्युरिटी स्टेजमध्ये कोणताही एक माणूस किंवा काही एम्प्लॉईज काम नाही करत, तर पूर्ण सिस्टीम असते जी काम करते. आपल्यालाही जर मल्टीमिलियन डॉलर बिझनेस उघडायचे असेल तर आपल्याला मॅच्युरिटी स्टेजमध्येच बिझनेस सुरू करणं पडेल. तर आपला बिझनेस मॅच्युरिटी स्टेजमध्ये कसा आणायचा हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन.